93.5 Red FM पे।
आलारे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर। नमस्कार, मी आहे संग्राम। अजून कॉफी आलेली नाहीये, अजून पेपर आलेले नाहीये, चिडचिड झाली आहे सकाळी सकाळी। एनिवे, टेम्परेचर्स मॅक्सिमम 39 डिग्री सेल्सिअस, बापरे, आणि मिनिमम 22 डिग्री सेल्सिअस, विच इज फाईन, विच इज ओके। पुढच्या 2-3 दिवसात, ऍक्च्युली रविवारपर्यंत, प्रेडिक्शन्स तरी असे आहेत की ढगाळ वातावरण असेल, विच इज अ गुड थिंग इन अ सेन्स। पण खूपच अगदी ढगाळ झालं आणि हवा अजिबातच वाहत नसेल ना, मग मात्र खूप कोंदटल्यासारखं आणि आपल्या या सगळ्या विश्वावर, जगावर कोणीतरी झाकण लावल्यासारखं वाटतं आणि मग प्रेशर कुकरमध्ये बसल्यासारखं वाटतं। ती एक भीती आहे, पण काय करणार, आता आहे मेचा महिना म्हटल्यावर घ्या सोसून, मगाशी म्हटल्याप्रमाणे होऊ दे खर्च, काय करणार, दरवर्षी आपल्याला करावंच लागतं हे, आणि त्यात पाण्याचा हा प्रॉब्लेम। आज मी थोडंसं कन्फेस करू का, मी आज मी नाही आंघोळ केली, कारण काल रात्री केली होती झोपायच्या आधी। आज म्हटलं नको सकाळी सकाळी आंघोळ, पाणी कशाला वेस्ट करायचं, आणि तरी माझं बस बैठक काम असतं, बसून सगळं काम असतं आणि एसी मध्येच असतं दिवसभर, त्यामुळे बाकी इतरांना कोणाला त्रास होणार नाही त्याचा। कमिंग अप इन जस्ट वे, सुपरहिट गाणं, मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।